या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। श्रोते हो, सातारा जिल्ह्यातलं समुद्र सपाटीपासून पाचगणी इतक्याच उंचीवर असणारं निसर्गदत्त देणगीमुळेच प्रसिद्धीस आलेलं प्रकृती रिसॉर्ट, आणि याच रिसॉर्टमध्ये आपण डॉक्टर दांडेकर यांच्याशी संवाद साधतोय। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार।
आपण हे इथे जे हा प्रशस्त आपल्याला हॉल दिसतोय, सुंदरशा दोन मूर्ती आपल्याला एक धन्वंतरीची आणि साईबाबांची समोर दिसते आणि अतिशय शांत छान इथे वाटतंय, तर ही कुठली खोली आहे किंवा हा कसला हॉल आहे?
याला आम्ही योगा हॉल असं म्हणतो। सकाळी बरोबर 7:15
सगळ्या
इथं असणाऱ्या लोकांची तपासणी झाल्यानंतर त्यांना एक छान 15 तासाचा योगा सेशन यामध्ये असतो, म्हणजे सगळी योगासनं प्राणायाम यामध्ये असतं। त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर जो थोडा विश्रांतीचा काळ असतो, या काळामध्ये त्यांना वेगळे वेगळे खेळ आम्ही इथं खेळायला देतो, म्हणजे बॅडमिंटन, कॅरम, रिंग हे जसं इथं उपलब्ध ठेवलंय तसंच आपल्या पायाला मुंग्या येऊ नयेत, स्पॉन्डिलॉसिसचा त्रास होऊ नये याकरता काही छान वेगळे वेगळे खेळ इथे आम्ही डेव्हलप केले।
इथे आपल्याला काही महिला दिसत आहेत, काही ग्रुप्स दिसत आहेत की ते पायांनी कागद फाडतात, तर हा काय नक्की प्रकार आहे? म्हणजे असं मी कुठे पाहिलं नव्हतं।
इथं आलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षणाला काहीतरी वेगळेपण द्यायचं, योगासनं, योग निद्रा, आरती, प्रवचन हे तर सगळं करायलाच लागतं, त्याच्याशिवाय मनशांती ही येणार नाहीये। पण त्याच ह्याच्या बरोबर त्यांच्या सर्व शरीराला व्यायाम होईल आणि त्यांना इथून ताजतवानं होऊन जिओ फ्रेश ही संकल्पना मनापासून बरोबर घेऊन जाता येईल, याकरता आम्ही इथं काही छान छान खेळ डेव्हलप केले।
अच्छा, म्हणजे हे काही वेगळे असे खेळ तुम्ही इथे
खेळ आहेत?
श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com। इथे काही महिला आपल्याला दिसत आहेत की त्या अशाच तऱ्हेचे खेळ खेळतात, चला त्यांच्याशीच गप्पा मारूया। नमस्कार ताई, आपलं काय नाव आहे?
हा नमस्ते, माझं नाव आहे नंदा शिंदे।
अच्छा, आणि आपण हा काय खेळ खेळताय?
हा खेळ ना ऍक्च्युली पायाला मुंग्या येऊ नये किंवा मला थोडासा गुडघेदुखीचा आणि शिरा दुखण्याचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी एकदा तुम्ही पण प्रयत्न करून बघा। असा कागद फाडल्यामुळे ना खूप रिलीफ मिळतो आपल्याला। असे मजेशीर खेळ आहेत इथे खूप।
कोणासोबत आपण आलाय?
आम्ही चक्क बीसी ग्रुप 8 जणींचा मिळून आलेलो आहे आणि आपण बघतो सध्याच्या काळात ही जी विभक्त कुटुंब पद्धती आहे त्याच्यामुळे ना माणसांना नातेवाईकच राहिलेले नाहीयेत, आणि आता आमच्या वयाला असं वाटतं की कुठेतरी माहेरपण असावं, तर कुठे जायचं आपलं लाड पुरून घ्यायला सुखानी?
एक तुमचं माहेरच आहे म्हणा।
हो हो, अगदी।
थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं।
थँक्यू।
श्रोते हो, आत्ताच आपण नंदा शिंदे यांच्याशी गप्पा मारल्या, चला तर मग आता डॉक्टरांना आपण त्यांच्याविषयी विचारूया। डॉक्टर, आत्ताच आम्ही आपल्या कॅम्पसमध्ये हिंडत होतो आणि नंदा शिंदे यांच्याशी आम्ही बोललो, तर त्यांना ट्रीटमेंट आपण कशी देता?
या शिंदे काकू गेली अनेक वर्ष शरीर शुद्धीसाठी येत आहेत।
त्यांची
जन्मतारीख ही 15 डिसेंबर आहे। डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तीच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असते। ह्या लोकांचं एका शब्दात वर्णन करायचं तर मी करीन परफेक्शनिस्ट। अशा याच्यामध्ये काय होतं की ओव्हर यूज ऑफ ब्रेन होतो, स्पष्ट वक्तेपणा, रोखठोकपणा, याच्यामुळे फारसे लोक जवळचे राहत नाहीत, पण काही माणसं मात्र अगदी घट्ट जवळची असतात, जसा यांचा हा भीषी ग्रुप आहे। हे सगळेजण दरवर्षी शरीरशुद्धी करायला या ठिकाणी येतात। शिरोधारा म्हणजे डोक्याची शुद्धी, अंजन म्हणजे डोळे, नाक, कान, घसा, पूर्ण बॉडी मसाज, निरोह बस्ती, मातारा बस्ती, यातनं पोटाची शरीर शुद्धी, तळपायाला काशाच्या वाटीनं मसाज, यातनं नखशिकांत, असं शरीर ताजतवानं करून घेऊन त्या इथून दरवर्षी जातात।
अरे, आणि त्यांना इथे अक्षरशः माहेरसारखं तुम्ही ट्रीटमेंट देता असं त्यांनी सांगितलं, की त्यांना अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं।
डॉक्टर दांडेकर म्हणून मला अनुभव नसेल, परंतु तुम्हाला अनुभव असेल माहेरपणाचा, की यामध्ये आईकडे गेल्यानंतर जसं आई कोड कौतुकानं खायला प्यायला घालते, एखादा पदार्थ जरी प्रकृतीला हितकर नसला तरी तो रुचकर करून आई आपल्याला देत असते. तसेच सगळे त्यांना आवडणारी धिरडी, वेगवेगळ्या प्रकारचं पिठलं, महाद्या, हे सगळं या ठिकाणी करून त्यांना दिलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे पदार्थ मिळाल्यामुळे खूप बरं वाटतं. तसं इथं त्यांना बॉडी मसाज, स्टीम बाथ, छान शेक घेतल्यामुळे वाटतं. आणि मुख्य म्हणजे यांना कुठल्याही स्त्रीला आपली फिगर चांगली असावी, वय काहीही असो पण त्यामध्ये जाडी वाढू नये असं प्रत्येक स्त्रीला वाटतं.
डॉक्टर, आत्ताच आपण जाडी कमी करण्याविषयी म्हटलात तर प्रत्येक स्त्रीला आपली जाडी कमी करायची असते आणि अशा वेळेला आपल्याला ईमेलही याच संदर्भात आलेला आहे. सौ झाडे आपल्याला नागपूरहून विचारतात. त्यांनी आपले दोन्ही एपिसोड आधीचे ऐकलेत आणि त्या अतिशय त्यांनी खुश झाले आहेत आणि त्या म्हटल्यात की जन्म तारखेनुसार आपण सांगताय हे खरंच वेगळं आहे आरोग्याविषयी. 21 ऑक्टोबरचा त्यांचा जन्म आहे तर त्या आपल्याला विचारतात की आपले दोन्ही एपिसोड त्यांनी ऐकलेत आणि त्यांना खूप आवडलेत आणि त्यांना विचारायचं की आपल्या जन्म तारखेनुसार आपण जाडी कमी करण्यासाठी काही करू शकतो का.
जाडी कमी करायची या ह्याच्यावर एक एपिसोड काय अनेक दिवस रंगतील इतकी माहिती सांगितली तरी श्रोत्यांना हवी असते. कारण अनेक उपकरणं, वेगवेगळ्या जाहिरातीतली औषधं हे वापरून वापरून त्या स्त्रिया अगदी वैतागलेल्या असतात. मग अशा परिस्थितीमध्ये एक साधं सोपं मी छान उदाहरण तुम्हाला देतो, त्याप्रमाणे तुम्ही बघा की जाडी कमी करण्यासाठी शास्त्रशुद्धपणे काय करायला पाहिजे. आज समजा एखाद्या स्त्रीचं वजन 75 किलो आहे, एका महिन्याभरामध्ये तिनं 10 किलो जेवण केलं, 10 किलो तिनं खाल्लेलं आहे, तर एक महिन्यानंतर तिचं वजन 85 किलो होतं का? 75 अधिक 10 म्हणजे 85 किलो नाही. याचा अर्थ आपल्या पोटात गेलेलं अन्न याचं मेटाबॉलिझम होत असतं. आयुर्वेदानं याला अग्निसंस्कार किंवा पचन संस्कार असं म्हटलेलं आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचून फक्त शुद्ध रक्तच बनलं, चरबी बनलीच नाही, तर आणि शरीराच्या ह्या चयापचयाच्या क्रियेत जे काही नको असलेले घटक तयार होतील ते स्त्रीच्या शरीरातून संडास, युरिन, पाळी आणि घाम ह्या निसर्गानं दिलेल्या 4 ड्रेनेजेस मधून जर बाहेर टाकली गेली तर जाडी वाढेल का?
नाही.
आणि ही सवय जर आपण आपल्या शरीराला लावली की आवश्यक तेवढंच ठेव आणि नको असलेलं टाकून दे.
बर, पण हे कसं करता येईल?
यासाठी 2 गोष्टी केल्या जातात. एक म्हणजे जन्मतारखेप्रमाणे त्या व्यक्तीची पूर्ण माहिती आम्ही मागवून घेतो. जसं आता यांचा ऑक्टोबर महिन्यातला जन्म आहे. ऑक्टोबर महिन्यातला जन्म म्हणजे गर्भधारणा ही साधारण मार्च महिन्यातली, म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीची गर्भधारणा. मग यांना संडासला कशी होते, युरिन कशी होते, यांचं खाणं पिणं कसं आहे हे सगळं बघून साधारण 2 दिवसापासून 7 दिवसापर्यंत यांना शरीरशुद्धीला या असं सांगितलं जातं. यामध्ये त्यांची सगळी तपासणी अगदी उपाशीपोटी नाडी परीक्षणापासून ते पोटावरच्या नाद परीक्षेपर्यंत सगळ्या तपासण्या आयुर्वेदिक पद्धतीनं होतात. आणि एकदा कमी झालेलं वजन आयुष्यभर कमीच राहावं आणि त्याला फारसं खाण्यापिण्याचं पथ्य असू नये. म्हणजे वाटलं मला पिझ्झा खायचा तर आठवड्यातनं एकदा तरी तो एन्जॉय करता येईल अशी पोटाला शिकवण ट्रेनिंग देऊन त्यांचं पंचकर्म पूर्ण केलं जातं. त्यामुळं घ्या, पचवा, टाकून द्या आणि जाडी वाढूच देऊ नका असं त्यांच्या शरीराला ट्रेनिंग दिलं जातं. आणि याकरता काही औषधोपचार 4-6 महिने घ्यायला दिले जातात आणि ही शरीरशुद्धी सांगितली जाते, त्यानं चांगली जाडी कमी राहते.
सह्याद्रीच्या कुशीत आणि जगप्रसिद्ध कास पठारावर बसलेलं निसर्गरम्य प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सांधेदुखी, स्पॉन्डिलायसिस, ओबेसिटी, डायबिटीज, वंध्यत्व यावर शास्त्रशुद्ध उपचार, वैयक्तिक जन्म तारखेनुसार व्याधींचे समूळ उच्चाटन. प्रकृती रिसॉर्टमधील आयुर्वेदिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि वर्षभर ताजे टवटवीत आणि निरोगी राहा, कारण प्रकृती जवळच गवसतात प्रकृती विषयक साऱ्या प्रश्नांची उत्तरं. संपर्क 9850994473.
डॉक्टर, खूपच छान आपण माहिती दिली. श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. पत्ता पुन्हा एकदा डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. परत भेटूया आपल्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।